आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना. पुढच्या 5 वर्षात BSFला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. 16व्या अॅग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन. आणि भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मोदी यांचा हा 4था दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. ग्लोबल साऊथमध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग 4थी G20 शिखर परिषद आहे. G20 परिषदेच्या बरोबरच प्रधानमंत्री भारत ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा केवळ G20साठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्वाची संधी आहे असं दक्षिण आफ्रिकेतले भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञ प्रतिनिधींची चर्चा केली. ही अर्थमंत्र्यांची 11वी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती. केंद्र सरकारच्या ऊर्जा बंदरं नौवहन आणि जलमार्ग परिवहन विभागांचे सचिव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसंच मुख्य आर्थिक सल्लागार बैठकीला उपस्थित होते. अतुलनीय शौर्य धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या 61व्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथं आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेली 6 दशकं सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू 1 इंचही घुसखोरी करू शकत नाही हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत शहा म्हणाले,
फर्स्ट रिस्पॉन्डर का रिस्पॉन्सिबिलिटी जिस वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल के जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है, न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए, न जाने कितने UN के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी, चाहे आतंकवाद का सामना करना हो, चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो, BSF के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा, हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है.
गृह मंत्रालयाने पुढच्या 5 वर्षात BSFला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं लक्ष्य ठेवलं असून पुढचं 1 वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी समर्पित असेल अशी घोषणाही शहा यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली तसंच शहीदांच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं. दलानं संचलनातून दिलेली मानवंदनाही त्यांनी स्वीकारली. यावेळी शहा यांच्या हस्ते BSF जवानांना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा 2रा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एन मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मित या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहत असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या 10 वर्षात 31 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा विश्वास मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला. या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं. या परिषदेत टोगो, मोरोक्को, आयर्लंड, क्युबा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इस्रायल, गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते. त्यापूर्वी इफ्फीमधल्या मास्टर क्लासेसचं उद्घाटन डॉ मुरुगन आणि संजय जाजू यांच्या हस्ते झालं. प्रसिद्ध निर्माते मुझफ्फर अली यावेळी उपस्थित होते. आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. दूरचित्रवाणी हे माहिती शिक्षण देण्याचं जनमत प्रभावित करण्याचं संवाद साधण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. 1996 संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं ठराव मंजूर केल्यानंतर 21 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. भारतातलं दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातल्या 23 कोटी घरांपर्यंत विस्तारलं असून त्यामुळे जवळपास 90 कोटी प्रेक्षक जोडले गेले आहेत. यंदाच्या मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 918 खासगी उपग्रहवाहिन्यांचं प्रसारण होत आहे. प्रसारभारतीतर्फे आज दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जात आहे. ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून भारतात दूरचित्रवाणी प्रसारण सर्वप्रथम 15 सप्टेंबर 1959 रोजी प्रायोगिक तत्वावर सुरू झालं. त्यानंतर 1965 दूरदर्शन सेवेची स्थापना झाली. गेल्या वर्षी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रानं अर्थव्यवस्थेत 2.5 लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे आणि 2027 ते 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ॲग्रोव्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. नागपूरमध्ये 16व्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी 2 प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज व्यक्त करतानाच लॅब टू लँड या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कृषी शास्त्रज्ञांना कृषी विस्तार उपक्रम राबवायला प्रोत्साहन देत आहे असं ते यावेळी म्हणाले. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 107 वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्यानं होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं सुरू करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं भारताच्याच आयुष शेट्टीचा 23-21, 21-11 असा पराभव केला. उपांत्य फेरीत लक्ष्याचा सामना चिनी तैपईचा चाऊ तिएन चेन याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष्य सेन 7व्या स्थानावर आहे. भारताचे इतर खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना. पुढच्या 5 वर्षात BSFला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. 16व्या ॲग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन. आणि भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.